नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. दीक्षांत समारंभ हा कुशल मानव संपत्तीचं जागतिक केंद्र होण्याच्या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा, उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयात निर्यात लॉजिस्टिक्स प्रशिक्षणाला प्रारंभ. निवृत्त न्यायमूर्ती सुधाकर कुरडूकर यांचं निधन, मुंबईत अंत्यसंस्कार. आणि ईद उल फित्र अर्थात रमजान ईद राज्यात सर्वत्र उत्साहात साजरी. आता सविस्तर बातम्या. दीक्षांत समारंभ हा फक्त शैक्षणिक यशाचा उत्सव नसून कुशल मानव संपत्तीचं जागतिक केंद्र होण्याच्या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे. आज मुंबईत रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. पदवीधर विद्यार्थ्यांना कौशल्य विकास, रोजगार भिमुखता आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचं महत्व याविषयी मार्गदर्शन करताना राष्ट्रपती म्हणाले,
टुडे इज नॉट जस्ट ए सेलिब्रेशन ऑफ अकॅडमिक अचीवमेंट बट अ माइलस्टोन इन इंडिया जर्नी टुवर्ड्स बिकमिंग अ ग्लोबल हब ऑफ स्किल्ड ह्युमन कॅपिटल. युअर सक्सेस रिफ्लेक्ट्स नॉट ओनली युअर हार्ड वर्क बट ऑल्सो द विजन बिहाइंड दिस युनिव्हर्सिटी टू क्रिएट द वर्क फोर्स दॅट इज नॉट जस्ट एज्युकेटेड बट ट्रूली स्किल्ड, अडॅप्टेबल अँड रेडी फॉर द फ्युचर एंडोवमेंट.
या दीक्षांत समारंभानंतर मुंबईत लोकभवन इथं जयंत दीक्षा समारंभालाही उपराष्ट्रपती उपस्थित राहिले. या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राष्ट्र उभारणीत जैन समाजाच्या योगदानाबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
हमारे देश में विशेष रूप से हमारा जो जैन समाज है इसने अपने कार्यों से पूरे देशवासियों के सामने एक मिसाल कायम की है. क्योंकि हम लोग जानते हैं कि जब हमारे देश के विकास की बात होती है, हमारे अर्थव्यवस्था के विकास की बात होती है, हमारे जीडीपी ग्रोथ की बात होती है, तो जीडीपी ग्रोथ में सर्वाधिक कॉन्ट्रीब्यूट करने वाला हमारा जैन समाज है. लेकिन उसके साथ साथ जब दान पुण्य करने की भी बात होती है, हमारे देश में उसका कोई इंडेक्स नहीं है, लेकिन जीडीपी जैसा उसका भी कोई इंडेक्स तैयार होता तो उसमें भी पहले नंबर पर हमारा जैन समाज है.
उपराष्ट्रपती दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. आज सकाळी नागपूर इथं भारतीय युवा संसदेच्या 29व्या राष्ट्रीय अधिवेशनाला ते उपस्थित होते. भारतीय युवा संसद हे फक्त चर्चेचं व्यासपीठ नसून भविष्यात जबाबदार नागरिक घडवण्याचं प्रभावी माध्यम आहे असं उपराष्ट्रपती म्हणाले. उद्या 22 मार्चला पुण्याजवळ उरुळी कांचन इथल्या निसर्गोपचार आश्रमाच्या स्थापना दिन कार्यक्रमात उपराष्ट्रपती सहभागी होणार आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्थानीय लोकाधिकार समितीकडून युवांसाठी आयात निर्यात लॉजिस्टिक्स प्रशिक्षण कार्यक्रमाला आजपासून सुरुवात झाली. मुंबईत शिवसेना भवन इथं माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या अभ्यासक्रमाचं उद्घाटन झालं. अशाच प्रकारचे वर्ग राज्यभरात सुरू करण्याचा आपला मानस असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. या प्रशिक्षणाचा कालावधी 6 आठवड्यांचा असेल. यात लॉजिस्टिक आणि उद्योग क्षेत्रातल्या तज्ञांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिलं जाईल, तसंच प्रात्यक्षिकाची संधीही उपलब्ध करून दिली जाणार आहे. भोंदू ज्योतिषी अशोक खरात याची नाशिक पोलिसांनी आज विशेष पथकाद्वारे 2 तास कसून चौकशी केली. खरातच्या कार्यालयातील एक सहकारी पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही चौकशी केली आहे. दरम्यान खरात प्रकरणातील पीडित महिलांची ओळख पटतील अशा प्रकारच्या कोणत्याही बातम्या देऊ नये. अशा प्रकारची बातमी दिल्यास संबंधितांना दंड आणि 2 वर्ष कारावास होऊ शकतो असं विशेष तपास पथकाच्या वतीनं प्रसिद्धीस दिलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीनं येत्या 23 मार्च रोजी नवी दिल्ली इथं जागतिक जल दिवस परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेच्या उद्घाटन सत्राला केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील तसंच उद्योग क्षेत्रातील वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. उद्योगांसाठी पाणी या विषयावर आधारित ही परिषद, शाश्वत जलव्यवस्थापनासाठी संवाद, नवोन्मेष आणि सहकार्य यासाठी राष्ट्रीय व्यासपीठ म्हणून कार्य करेल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील 700 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्रं आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायमूर्ती सुधाकर कुर्डूकर यांचं आज मुंबई इथं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथले मूळ रहिवासी असलेले सुधाकरराव कुर्डूकर यांनी पंजाब आणि हरियाणा या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणूनही काम केलं. पंजाबचे प्रभारी राज्यपाल म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. न्यायमूर्ती कुर्डूकर यांच्या पार्थिव देहावर मुंबईत गिरगाव इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. भाजपचे प्रवक्ते तथा प्रदेश उपाध्यक्ष हाजी एजाद देशमुख यांचं आज छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं. ते 55 वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते मूत्रपिंड विकारानं ग्रस्त होते. एजाद देशमुख यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी बीड इथं दफनविधी केला जाणार आहे. आज आंतरराष्ट्रीय वन दिन पाळला जात आहे. यानिमित्त केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी देशवासियांना वनांचं रक्षण करण्याची शपथ घेण्याचं आवाहन केलं. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेनं 2012 21 मार्च हा आंतरराष्ट्रीय वन दिन म्हणून घोषित केला आहे. ईद उल फित्र अर्थात रमजान ईद आज राज्यात सर्वत्र उत्साहात साजरी झाली. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्हाभरात उत्साह आनंद आणि बंधुभावाचं अनोखं चित्र पाहायला मिळालं. शहरातील विविध मशिदी आणि ईदगाह परिसरात मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली. नवीन वेशभूषेत आबाल वृद्धांनी शिस्तबद्ध पद्धतीनं नमाज अदा केली. छावणी ईदगाहमध्ये मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून एकतेचा संदेश दिला. यावेळी जनकल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी परस्परांची गळा भेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ईद निमित्तानं खास खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत नागरिकांनी सणांचा आनंद साजरा केला. जालना शहरासह जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातल्या कदीम जालना ईदगाह मैदानावर मुस्लिम समाज बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली. यावेळी उपस्थित राजकीय पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. बीड इथं शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामुदायिक प्रार्थना केली आणि एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार विजयसिंह पंडित, बीड नगर परिषदेचे नगराध्यक्ष हेमलता पारवे, उपनगराध्यक्ष विनोद मुळूक यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. धाराशिव इथं शहरातील ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यात आली. यावेळी मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. नांदेड इथं ईद उल फित्र अर्थात रमजान ईद आज उत्साहात साजरी झाली. ईदचा मुख्य नमाज ईदगाह मैदानावर अदा करण्यात आली. यावेळी विश्वशांतीची प्रार्थना करण्यात आली. नमाजनंतर एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार आदींनी ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. लातूर जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात साजरी झाली. शहरातील मुख्य ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली. यावेळी जागतिक शांततेसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. गुणात्मक दर्जेदार हळद पिकविणारा जिल्हा अशी ओळख निर्माण केलेल्या हिंगोली जिल्ह्यात आता हळदीवर प्रक्रिया करून महिला बचत गटांनी विविध मूल्यवर्धित उत्पादने तयार केली आहेत. या मूल्यवर्धित उत्पादनांचं ब्रँडिंग करून त्यांना देशपातळीवर ओळख मिळवून दिली जाणार आहे. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
या मूल्यवर्धित उत्पादनांचे ब्रँडिंग आकर्षक व व्यावसायिक पॅकेजिंग करून ही दर्जेदार उत्पादने देश पातळीवर पोहोचवण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार हिंगोलीचे पिवळे सोने हा ब्रँड तयार करून महिला बचत गटांच्या या उत्पादित वस्तू केंद्रासह राज्यातील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना भेट देण्यात येणार आहेत. त्यामुळे वस्तूंची ब्रँडिंग आणि दर्जा देशभरात पोहोचेल. आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम, हिंगोली.
परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वनस्पती रोगशास्त्र विभागाच्या वतीनं तसंच भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्या सहकार्यानं शाश्वत कृषीसाठी वनस्पती मायक्रोबायोम जैव इनपुट्सच्या संवर्धन तंत्रज्ञानातील नवकल्पना या विषयावरचा 21 दिवसाचा हिवाळी अभ्यास दौरा पूर्ण झाला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. दीक्षांत समारंभ हा कुशल मानव संपत्तीचं जागतिक केंद्र होण्याच्या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा, उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयात निर्यात लॉजिस्टिक प्रशिक्षणाला प्रारंभ. निवृत्त न्यायमूर्ती सुधाकर कुर्डूकर यांचं निधन, मुंबईत अंत्यसंस्कार. आणि ईद उल फित्र अर्थात रमजान ईद राज्यात सर्वत्र उत्साहात साजरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.